आजचे दैनिक सुभक्ती पर्व 13 नोव्हेंबर। तुमचे अंतकरण कठोर करू नका आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, ज्यांनी आवाज न केले त्यांनाच की नाही। तरी यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही। इब्री 3:18-19। जरी इस्रायल लोकांनी तांबड्या समुद्राचे पाणी दुभागताना पाहिले आणि ते कोरड्या भूमीवरून चालत गेले, तरीही ज्या क्षणी त्यांना तहान लागली त्या क्षणी त्यांचे अंतकरणे परमेश्वराविरुद्ध कठोर झाले आणि तो त्यांची काळजी घेईल असा भरोसा त्यांनी केला नाही। ते त्याच्या विरुद्ध आरडाओरड करू लागले आणि म्हणाले की मिसर देशातील जीवन चांगले होते। अंतकरणाच्या अशा कठोरतेवर आळा घालणेच इब्री लोकास पत्र लिहिण्यामागचा हेतू होता। किती तथाकथित ख्रिस्ती परमेश्वरावर विश्वासाची सुरुवात करतात। ते ऐकतात की त्यांची पापे क्षमा केली जाऊ शकतात आणि नरकापासून त्यांचा बचाव होऊन ते स्वर्गात जाऊ शकतात आणि ते म्हणतात, यात तर मी काहीच गमावत नाही, मग मी विश्वास ठेवायला काय जाते। मग एका आठवड्यात किंवा महिन्यात किंवा वर्षात अथवा 10 वर्षानंतर परीक्षा येते। अरण्यात पाणी नसण्याचा काळ, मांना खाऊन खाऊन आलेला किळस आणि मिसर देशातल्या क्षणिक सुखासाठी मनात गुप्तपणे वावरणारी इच्छा, जसे गणना 11:5-6 म्हणते, मिसर देशात आम्हाला मासे फुकट खायला मिळत असत त्याची आठवण आम्हाला येते। त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांचीही आम्हाला आठवण येते। पण आता आमचा जीव सुकून गेला आहे, येथे ह्या मान्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही। या परिस्थितीत राहणे भयावह आहे। ख्रिस्ता ठाई आणि त्याच्या वचनात आणि प्रार्थनेत आणि उपासनेत आणि सुवार्ता प्रचारात आणि परमेश्वराच्या गौरवासाठी जगण्यात आता तुम्हाला कुठलीही रुची वाटत नाही असे तुम्हाला दिसून येते। आत्म्याच्या गोष्टींपेक्षा या जगाची क्षणिक सुखे जास्त आकर्षक आहेत असे आता दिसून येते। जर ही तुमची परिस्थिती असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की या वचनात पवित्र आत्मा जे बोलत आहे ते तुम्ही ऐकावे। ते अविश्वासामुळे प्रवेश करू शकले नाहीत। परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या। तुमचे अंतकरण कठोर करू नका। पापाच्या धोक्याबाबत जागृत राहा। तुम्ही पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक ख्रिस्त येशू याच्याकडे लक्ष लावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो पत्कर केलेला आहे वा जी आशा धरली आहे ते दृढ धरून राहा। आणि जर तुम्ही अजूनही देवावर विश्वास ठेवलेला नसेल तर त्याच्यावर तुमची आशा धरा। पापापासून आणि स्वतःवर अवलंबून राहण्यापासून मागे फिरा आणि थोर तारणकर्त्यावर तुमचा विश्वास असू द्या। या गोष्टी यासाठी लिहिण्यात आल्या आहेत की तुम्ही विश्वास धरावा आणि धीर धरावा आणि जिवंत राहावे।